जी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। नुस्त्यांच्या तात्यांची जतनाय करपा खातीर दर वर्सा प्रमाण नुस्तेमारी खात्यान उणे 2 महिन्या खातीर नुस्तेमारी बंदीची घोषणा केल्या। 1 जून ते 31 जुलय मेरेन ही नुस्तेमारी बंदी आसतली। सुतापुनवेच्या मुहूर्ताचेर नुस्तेमारी परतून सुरू जातली। नुस्तेमारी बंदी आसली तरी पारंपारीक होडी वा बोटीन नुस्तेमारी करपाची मेकळीक आसतली। मेकॅनिकल ट्रॉलर वा पर्स जाळ्याच्या आधारान मात नुस्तेमारी करपाक मेळची ना अशें नुस्तेमारी खात्यान अधिसुचोवणेन स्पष्ट केला। पावसाच्या पहिल्या 2 महिन्यांत खुबशा जातींचे नुस्तें तांतयां घालतात। ट्रॉलरान नुस्तेमारी जाली जाल्यार ती नष्ट जावन नुस्त्यांचे उत्पादन उणे जावपाची भिरांत आसता। हाका लागून जून आणि जुलय हे 2 महिने ट्रॉलराच्या आधारान नुस्तेमारीचेर बंदी आसता। नुस्तेमारी खाते दर वर्सा अधिसुचोवणी जारी करून बंदी जाहीर करता। भारतीय वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण मॉन्सून अंदमान निकोबार जुव्यार पावलो। केरळान थारिल्ल्या वेळार म्हळ्यार 31 मायाक पावतलो। ते उपरांत मॉन्सूनाचो गोंयचे वटेन प्रवास सुरू जातलो। केरळान मॉन्सून पावताच गोंयान पावपाक 4-5 दीस वतात। घडये 2-3 दीस फुडें वचूं शकता। अंदमान निकोबारान मॉन्सून थारिल्ल्या वेळार पावलो। पोरूय 19 मायाकूच पाविल्लो। मात त्या वेळार वादळाक लागून केरळांत पावपाक 8 दीस कळाव जाल्लो। अंदू तशी परिस्थिती नाशिल्ल्यान मॉन्सून थारिल्ल्या वेळार केरळांत पावतलो असो अदमास भारतीय वेधशाळेन उक्तायला। गोंयांतूय पावसान बरोच नेट धरला। आयतारा सांजे गोंयभर पावस पडला। आयतारा दनपरां 3 ते सांजेच्या 7:30 मेरेन पणजे 53 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या। पणजे सयत वाळपय साखळे लेगीत पावसाची धडक आयली। आयतारा दिसभर वातावरण दमट आशिल्ले। सांजेच्या 6 वरां उपरांत पावसाक सुरवात जाली। गोंयान मंगळार मेरेन दाट पावसाचो येलो अलर्ट जारी केला। उत्तर आनी दक्षिण गोंयान घशघशांनी पावस पडटलो। जोगला मारतना उक्त्या मळार वचूं नाका, झाडां पोंदा रावूं नाका, तशेंच घरांत कसलीच इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नाका अशी शिटकावणी दिल्या। खांडेपार न्हंयेची पातळी देंवल्या, ताका लागून ओपा उदका प्रकल्पाचे ताजो परिणाम जावचे न्हय म्हणून गांजे उदका प्रकल्पावरवी म्हादय न्हंयेचे उदक वळोवपाक सुरवात केल्या। पावसाक उशीर जाल्यार ओपा उदका प्रकल्पाचे परिणाम म्हालांतल्या पिवपाच्या उदकाचेर जावपाक शकता हे विशीं म्हायती अशी। म्हादय न्हंयेच्या उदकाचो साठो खांडेपार न्हंयेन वळोवपाक कांय वर्सां आदीं सुरवात जाल्ली। खांडेपार न्हंयेचें उदक मे म्हयन्यांत उणें जाता, ताका लागून म्हादय न्हंयेच्या उदकाचो साठो हांगा वळयतात। हाका लागून गांजे हांगा जलसिंचन खात्यान प्रकल्प बांदला। हांगा आशिल्ल्या बंदाऱ्यावरवी व्हडा प्रमाणात उदकाचो साठो करता। हो उदकाचो साठो ह्या प्रकल्पावरवी खांडेपार न्हंयेन वळयतात। देखून खांडेपार न्हंयेचे पात्र जिवे जावन ताचो उपरांत मोपा उदका प्रकल्पाक फायदो जायत आसता। गोंयांतल्या दर्या देगांचेर बुडपी मनशांक वाटोवपा खातीर दृश्टीच्या जीव रक्षकांक तैनात केल्या। फाटल्या कांय वर्सांत जीव रक्षकांनी खुबशा लोकांचे जीव वाटायल्यात। तांचे फक्त इतलेच काम ना, दर्या देगेर जाल्ले गर्देन शेणिल्ल्या भुरग्यांक तांच्या पालकांचे सुवातीन करपाचे काम लेगीत हे जीव रक्षक करता। 2021 ते 2024 या काळांत दर्या देगेर शेणिल्ल्या 378 भुरग्यांक तांच्या पालकांचे सुवातीन करपाक जीव रक्षकांक येस आयला। पर्यटन मोसमान गोंयांतल्या साबार दर्या देगांचेर खूप गर्दी जाता। कांय वेळार हे गर्देन ल्हान भुरगीं शेणटात। उदकांत देविल्ल्या लोकांची नदर दवरतनाच ल्हान भुरग्यांचेर लेगीत जीव रक्षकांचे लक्ष आसता। मेळिल्ल्या माहिती प्रमाण 2022 ते 13 मे 2024 या काळांत भुरगीं शेणपाच्यो चड घडणुको कळंगुटे दर्या देगेर घडल्यात। सनातन भारतीय परंपरेंतल्या सण परबांक लागून आमच्या पुरातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन झालं असे प्राध्यापक रमेश सापळे हांनी सांगले। खांडेपार निवासिनी रोहिणी कळसाची श्री शांतादुर्गा महात्म्य या पुस्तकाच्या प्रकाशन सुवाळ्यात ते उलयताले। इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।